शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम, याला कोण घालील येसने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार, दरबारात झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नाव देत अफजल खाने, नाव देत अफजल खाने, जिता जागता जनू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला ताकतो चिरडून. मरहबा महाराजा. कौतिक झालं दरबाराचे, खान निघाला मोठ्या गुर्मीत. त्याच गोड तळ पायतळ, बौद्ध फाटालाही बकळ, अंगी दहा हाती झपळ, पाहणारा कप थळथळ. वाटेत भेटेल त्याला शिर्डी, शेतीत खानाची सेना निघाली. धाव लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाच काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुणणार, चिंतेत पंत सरदार. पण आई जिजाऊ, पण आई जिजाऊ काय म्हणाल्या?
शिवबा शिवायचं पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहस्त, परंतु त्यात तुम्ही पळून जाऊ या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये.
अशा वागिनी सत्योच्छावा, अशा वागिनी सत्योच्छावा, गणी माला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाल्यानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला, दिवस ठरला, आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. आला बेगुमान नाही त्याला ताण, शिवाजी राजाच्या करमतीची,
शिवाजी राजाच्या करमतीची, शिवाजी राजाच्या करमतीची.
आणि त्याच नाही जाणीव शक्तीची,
त्याच नाही जाणीव शक्तीची, त्याच नाही जाणीव शक्तीची.
आणि करील काही कल्पना युक्तीची, हजी दीदी
काही कल्पना युक्ती.
खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला,
भेटीसाठी छान उभारीला,
नक्षीदार शामियान्याला,
नक्षीदार शामियान्याला.
आणि अशा या शामियान्यात खान डौलत जुनेत आला,
खान डौलत जुनेत आला.
सय्यद पंडा त्याच्या संगतीला,
सय्यद पंडा त्याच्या संगतीला,
शिवबाच्या संगती महाला,
शिवबाच्या संगती महाला.
बर का, शिवा महाला नावाचा डोंबारी होता, अहो म्हणतात ना होता शिवा, म्हणून वाचला शिवा.
शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला.
राजाला पाहून, राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी,
खान हाक मारी तो हसरी,
रोकू नजारा गहरी.
जिदहा जिरा लगी दीदी, जिदहा जिरा लगी दीदी, जिदहा जिरा लगी दीदी.
पण आप
त्याला नव्हता. राजा थोर पात्र त्याची ज्ञानी, राजा थोर पात्र त्याची ज्ञानी, त्याला ती त्याची सावध भारी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. कानदाभिमान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर वाद झाला, खर खर वाद झाला. चिलखट वजय अंगाला, चिलखट वजय अंगाला. खानाचा वार फुका गेला आणि गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी विश्वठ केलारा, पोटामंदी विश्वठ केलारा. वाघनखा समारा केला, वाघनखा समारा केला. तरा तरा फाडलं पोटाला, तरा केला खानाचा कोट. भाई रे प्रतापगड ते युद्ध झाले. सांडले बाप सारे गेले, पावने केला कृष्णेचा घाट, पावने